मी वेड्यासारखा निर्णय घेतलाय का की मी हे का करतेय की मला काय गरज पडलीय असे प्रश्न पडतात. पण नेक्स्ट डे जेव्हा मी माझ्या मुलाचा एक तो एक आनंद बघते किंवा त्याचं जे एक स्पिरिट बघते आणि ही गो कम्स टू मी आणि सेज की अरे आई चल उठ लवकर आणि मला पुढची गणितं शिकव किंवा आज आपण इलॉन मस्क वाचूया वगैरे आणि अशी काहीशी नावं फेकतो तो माझ्याकडे आणि तेव्हा आय गो लाईक की नो नो आय एम ऑन द राईट ट्रॅक.
स्वागत आहे तुमचं. मी तुमचा होस्ट नचिकेत शिरे इन्स्पिरेशन कट्ट्यावर आजच्या यशस्वी आणि प्रेरणादायी लोकांशी गप्पा मारणार आहे. त्यांचे अनुभव ऐकल्यावर आपल्याला आपल्या सक्सेस जर्नीमध्ये त्याचा नक्कीच फायदा होईल. आपण या कट्ट्यावर महिन्यातनं दोनदा अशा पाहुण्यांशी गप्पा मारणार आहोत जे स्वतःच्या फील्डमध्ये यशस्वी आहेतच पण त्यांचा आयुष्याचा प्रवासही प्रेरणादायी आहे. मी तुमचा मित्र या पाहुण्यांशी गप्पा मारायला सुपर एक्सायटेड आहे. इन्स्पिरेशन कट्ट्याचा हा 11वा एपिसोड आहे अमृता लँगसीच्या सोबत. मी तुमचा होस्ट नचिकेत शिरे तुमचं स्वागत करतो. मूळची अमृता जोशी हिने स्वतःचं नाव अमृता लँग्स करून घेतलेलं आहे कारण तिच्या आडनावावरनं तिला कोणी जज नको करायला. लँग्स लँग्स म्हणजे लँग्वेजेस कारण अमृता ही 27 भाषा बोलते. घरची परिस्थिती अतिशय प्रतिकूल होती तरी पण ती लहानपणापासून जादूचे प्रयोग नाटकात काम करणं विविध खेळांमध्ये भाग घेणं अशा सगळ्या गोष्टी ती करत होती. त्यानंतर तिने ब्युटी कॉन्टेस्टमध्ये पण भाग घेतला होता. पण फॉरेन लँग्वेजेस किंवा भाषेमध्येच काहीतरी करिअर करायचं असं तिने आधीच ठरवलेलं होतं. त्याच्यामुळे बाकी कुठेही न वळता ती फॉरेन लँग्वेजेस शिकत गेली आणि त्याच्यात करिअर बनवत गेली. आज अमृताला अनेक लोक ओळखतात ते तिला येणाऱ्या भाषांमुळे. त्याचबरोबर पालक म्हणून पण ती एक खूप नवीन प्रयोग करते आहे ते म्हणजे आपल्या मुलाला होम स्कूलिंग करवण्याचा. चला तर मग गप्पा मारूया अमृता लँग्स हिच्याशी. अमृता तुझं खूप खूप स्वागत आहे आपल्या या इन्स्पिरेशन कट्ट्यावरती.
थँक्यू नचिकेत, थँक्यू सो मच.
अमृता तुला किती भाषा येतात टोटल, भारतीय आणि विदेशी अशा सगळ्या मिळून?
मला 22 परकीय, आपल्या 4 आणि इंग्लिश अशा टोटल 27 भाषा येतात. सो असं आहे की या भाषा मी शिकले आहे, त्या भाषेमध्ये कामही करत होते म्हणजे शिकवणं म्हणा किंवा भाषांतर करणं म्हणा. आणि पण आता जर मात्र तू प्रश्न विचारलास की मला कितपत सगळ्या भाषा पटापट येतात का, तर मी गुगल नाहीये. म्हणजे मी नेहमी सांगते लोकांना की लोकांना अपेक्षित असतं की अच्छा अरे वा हिला एवढ्या भाषा येतात म्हणजे आता हिने एका भाषेतून दुसऱ्या भाषेत पटापट उड्या मारून दाखवायला हव्यात. पण तसं शक्य नसतं. पण मी जेव्हा म्हणते मला एवढ्या भाषा येतात त्याचा अर्थ असा की त्या भाषा मी शिकलेल्या आहेत, त्या भाषेचं व्याकरण, त्या भाषेतलं कल्चर, त्यांचं म्युझिक, त्यांचं लिटरेचर या सगळ्या गोष्टी जाणून घेतलेल्या आहेत, त्याचा अभ्यास केलेला आहे.
ओके. आणि या सगळ्या भाषा तुला वाचता लिहिता
बोलता
ऑफकोर्स
वाचता लिहिता
वाचता पण येतात. ग्रेट ग्रेट. अमृता तुझी स्टोरी तू सांगितलेलीच आहे ऑफकोर्स, तुझ्या घरचं वातावरण थोडं हे होतं, तुझ्या घरी डोमेस्टिक व्हायलन्स वगैरे होत होता आणि मे बी त्या वातावरणामुळे कोणी तुला खेळायला घेतलं नाही आणि मग बोलता बोलता तू आईशी बोललीस की मला सगळ्यांशी बोलायचं आहे तर म्हणून मग सगळ्या भाषा शिकायच्या असा. पण नेमकं त्या घटनेनंतरचा प्रवास कसा सुरू झाला, म्हणजे भाषा शिकणं चालू कसं केलंस तू?
हा सो असं आहे की भाषा शिकायचं हे ठरलं पण भाषा नेमकी कशी शिकायची किंवा कोणत्या प्रकारे, तर कसं असतं की एक असतं आपण डिसिजन मेकिंग म्हणजे आपण ठरवलं की हो मी हे करणार
बरोबर,
पण त्याच्या पुढची जी वाटचाल आहे तो एक जो एक प्लॅन आखणं आहे तो एक पुढे त्या गोष्टीला दिशा मिळणं आहे, तर या सगळ्या गोष्टींचं श्रेय डेफिनेटली माझ्या आईला किंवा तिच्या वडिलांना जातं कारण त्या पद्धतीने मग शिक्षण मला मिळणं यासाठीच साठीची जी मेहनत होती तेव्हाची किंवा तेव्हाच त्यासाठीचे जे लागणारे संस्कार होते ते सगळे माझ्यावर त्या त्या वेळेला त्या त्या पद्धतीने झाले आणि अर्थातच मग मला शिक्षकही तितकेच छान मिळाले. आणि सो दहा म्हणजे शाळेमध्ये मग मी फ्रेंच घेतलं पण शाळेतलं फ्रेंच वॉज मोर ऑफ टू डू विथ की एक पेपर म्हणूनच किती म्हटलं तरी बघितलं गेलं
बरोबर.
त्याच्याकडे की अरे वा, मला 50 पैकी 50 मिळाले का फ्रेंचमध्ये, किंवा 50 पैकी 40 मिळाले का, वगैरे वगैरे असं चालायचं.
बरोबर.
पण 10वीच्या सुट्टीमध्ये जेव्हा मी पहिल्यांदा मॅक्स म्युलर भवनला गेले आणि मग तिकडच्या इमारतीच्या प्रेमात पडले, की तिकडच्या प्रोफेसरच्या प्रेमात पडले, की त्या भाषेच्या प्रेमात पडले, पण नंतर तो प्रवास खऱ्या अर्थाने सुरुवात झाली त्या प्रवासाला असं म्हणता येईल. कारण तेव्हा मी भाषा म्हणून भाषेकडे बघितलं, एक एक नवी संस्कृती, एक नवा इतिहास, एक नवीन लोक, त्यांची नवी खाद्य संस्कृती, त्यांचं म्युझिक, गाणी, हे सगळं जाणून घ्यायला लागले. आणि तेव्हा तेव्हा फक्त असंच नाहीये नचिकेत की म्हणजे मी आता समजा जर्मन भाषा शिकले तर जर्मन भाषाच माझी खूप छान झाली, पण त्याचबरोबर मला आपल्या जवळच्या भाषा, आपल्या भाषाही खूप उलगडायला लागल्या, आपलं साहित्यही खूप ओळखायला लागलं. किंवा बऱ्याच वेळा असं लक्षात यायचं, अरे हे तर आपल्याकडे पण आहे, पण मग कदाचित मी बघितलं नव्हतं का त्या गोष्टीकडे, यु नो, असं होत होत इनफॅक्ट मी आपल्याही संस्कृतीच्या अधिक जवळ गेले. आणि भाषा शिकण्याचा हा एक एक वेगळा आनंद मला जेव्हा जास्ती अनुभवायला मिळाला ना, तेव्हा मला खऱ्या अर्थी भाषा शिकण्याचा आनंद कळला आणि मी भाषा शिकायला लागले, किंवा माझी वाटचाल सुरुवात झाली हे मी म्हणेन. त्यामुळे शाळेतलं होतं ते इट वॉज जस्ट की ओके मी फ्रेंच शिकत होते एवढंच म्हणता येईल एका वाक्यात, पण खऱ्या अर्थी भाषा शिकले ही नंतर.
राईट. म्हणजे पण पहिली लँग्वेज तू जर्मन शिकलीस का?
हा, म्हणजे शाळेत फ्रेंच होती आणि मग जर्मनने प्रवास सुरुवात झाली आणि मग मी परत फ्रेंच नीट प्रकारे पूर्णपणे शिकले आणि कोर्सेस केले वगैरे.
आणि हा हा कुठला पिरियड होता साधारण, काय
म्हणजे मी 8वी
वर्ष होते,
8वी 10वी, म्हणजे 10वी म्हणजे 99, सो आय पास्ड आउट इन 99 चा उन्हाळा.
ओके, ग्रेट. ओके. आणि ही पहिली म्हणजे जर्मन सुरू जी सुरुवात झाली ती आणि मग 22वी लँग्वेज, या हा किती वर्षाचा प्रवास होता?
ओके. सो 2006-2007 पर्यंतचा हा प्रवास धरता येईल, कारण 2007-2008 नंतर माझ्या भाषा शिकण्याचा वेग कमी झाला, रादर ऑलमोस्ट थांबला गेलाय. पण कसं आहे की प्रवास म्हणजे 99 पासून ते 2007 पर्यंत आपल्याला असं म्हणता येईल की जेव्हा मी खऱ्या अर्थे म्हणजे मी अभ्यासही करत होते बराच. आणि त्याचबरोबर अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते, ती म्हणजे की 99 साली जी मी पहिली भाषा शिकले आणि नंतरचा जो प्रवास सुरू झाला त्यामध्ये फरक असा आहे की माझ्या आधीच्या ज्या शिकलेल्या भाषा होत्या, इनिशियल स्टेजच्या ज्या भाषा होत्या, फ्रेंच म्हणा, जर्मन म्हणा, जॅपनीज म्हणा, तर या भाषा शिकताना चा अनुभव आणि नंतर पुढच्या पुढच्या ज्या भाषा शिकत गेले त्याच्यामध्ये फरक एवढा आहे असा आहे की नंतर नंतर मला भाषेमधलं काय नेमकं शिकायचंय हे टेक्निक कळत गेलं. त्यामुळे त्यांचं व्याकरणातनं शिकताना काय नेमकं शिकायचंय, शब्दकोश कसा वाढवायचा आहे, मला कॉन्व्हर्सेशनची जर प्रॅक्टिस करायची तर मी नेमकं काय केलं पाहिजे हे टेक्निक्स थोडे समजले होते, किंवा मी माझे काही टेक्निक्स डेव्हलप केले होते आणि त्यामुळे तो स्पीड अधिक होता. म्हणजे जेव्हा मी स्पॅनिश, इटालियन आणि रशियन या तिन्ही भाषा मी एकत्र शिकले, सायमल्टेनियसली शिकले, सो ते करू शकले याचं कारणच ते की मला काही टेक्निक्स कळले होते. याचा अर्थ असा नाही की मला कन्फ्युजन व्हायचं नाही, कन्फ्युजन व्हायचं, पण तरीही मी शिकू शकले याचं कारण हेच आहे की आय स्टार्टेड टू डेव्हलप माय टेक्निक्स, की शब्द कसे पाठ करू किंवा कुठल्या शब्दाशी काय सिमिलर शोधून लक्षात ठेवलं पाहिजे मी, सिमिलॅरिटीज शोधून, सो दिस हेल्प्ड.
ओके. पण अमृत तू जसं मगाशी म्हणालीस की भाषा शिकणं म्हणजे त्याची संस्कृती पण शिकणं किंवा त्याचे गाणे माहिती त्या सगळ्या गोष्टी आल्या, आणि तू हा जो काय सांगते 99 ते 2007 वगैरे हा इंटरनेटचा अगदी इनिशियल डेटचा काय होता भारतातल्या, सो मग भारतात राहून ती संस्कृती कशी शिकता आली किंवा या सगळ्या गोष्टी कशा तुला एक्सपोजर मिळालं?
खूप महत्वाचा हा प्रश्न आहे आणि मला हेच नेहमी वाटतं की आज जेव्हा मी म्हणजे आता माझ्या मुलाकडे वगैरे बघते तर कुठलाही त्याला एखादा प्रश्न अडला असेल तर तो चटकन इंटरनेट वरती जातो, म्हणजे ऑनलाईन जातो आणि गुगल करतो एखाद्या शब्दाचा अर्थ. पण तेच जेव्हा मी फॉरेन लँग्वेज शिकत होते तेव्हा मला लक्षात येतं की एखादा शब्द अडला की तो अडला, म्हणजे आयदर तुमच्याकडे ती डिक्शनरी पाहिजे. बरं, डिक्शनरीज पण सगळीकडे इझिली अवेलेबल नसायच्या. सो आणि हा मी काही फार पूर्वीचा काळ नाही म्हणत आहे, हे मी जस्ट आय एम टॉकिंग अबाउट 99 2000 2001 2002 2003. इट वॉज नॉट अवेलेबल, म्हणजे इट वॉज नॉट अवेलेबल दॅट इझिली असं म्हणायचंय मला. सो मग प्रत्येक वेळेला व्हीटीला जाऊन तिकडचे जे काही आपले पूर्वीचे जे बुक स्टोर्स आहेत तिकडेच त्या फॉरेन लँग्वेजच्या डिक्शनरीज मिळायच्या. तिकडे जा बरं, तेव्हा डिक्शनरीजही भयंकर एक्सपेन्सिव्ह होते, म्हणजे अजूनही आहेत, सो दे वर रिअली एक्सपेन्सिव्ह. सो प्रत्येक वेळेला ती अख्खी विकत घेणं शक्य नसतं. मग काही गोष्टींसाठी तुम्ही त्या त्या भाषेच्या लायब्ररीज साठी वरती अवलंबून असता, मग तिकडे जाऊन त्या शब्दाचा अर्थ तेव्हा मिळणार, म्हणजे तोपर्यंत तुमच्या डोक्यामध्ये इतकं ते खतखतत राहायचं वगैरे. सो आय वुड से आजच्या काळात जेव्हा तुम्ही एखादी भाषा शिकताय ना तेव्हा बऱ्याच गोष्टी, इनफॅक्ट काहीही शिकताय, लाईफ इज इझियर. आणि आय थिंक बट द प्रॉब्लेम इज वी आर नॉट मेकिंग द मोस्ट ऑफ इट, आणि वी शुड मेक द मोस्ट ऑफ इट. की आज तुम्ही इतक्या फास्ट, म्हणजे देर आर वंडरफुल ऍप्स लाईक डिओलिंगो, मेमराईज आहे, असे भरपूर फॉरेन लँग्वेजेस, काय कोणतीही भाषा शिकण्यासाठी किंवा कोणतेही स्किल्स डेव्हलप करण्यासाठी आज ऍप्स अवेलेबल आहेत. वी शुड मेक द बेस्ट यूज ऑफ इट, कारण इतक्या सोप्या आणि चटकन तुम्हाला कोणतीही गोष्ट शिकता येते. वेरॅज अजून एक गोष्ट जी मला विचारलीस की मग हे कसं काय मम्मी करू शकले, लकीली आय रिमेंबर इन 2005 2006 सॉरी आपल्याकडे ऑर्कुट लॉन्च झालं होतं आणि
बरोबर
हा. सो तेव्हा त्यावरती मी ना एक लँग्वेज लवर्स कम्युनिटी असं एक ऑनलाईन कम्युनिटी सुरुवात केली होती आणि तिकडे बरेच इतर देशातले वगैरे पण मग समहाव मेंबर्स झाले त्या कम्युनिटीचे. आणि तिकडे ऑनलाईन माझे काही फ्रेंड्स झाले जे, म्हणजे जसं आता माझ्या लिस्टमध्ये एस्टोनियन वगैरे भाषा आहे ना, ट्रस्ट मी ही भाषा मी खरं तर वापरलीच नाहीये आतापर्यंत, कारण या भाषेत कधी काम येण्याचा कधी प्रश्नच आलेला नाहीये. पण ही भाषा मला शिकण्याचा योग आला कारण माझी एक एस्टोनियामधली मैत्रीण झाली आणि ती मला तिकडनं एस्टोनियन शिकवायची, मी इकडनं तिला हिंदी शिकवायची. लकीली शी न्यू इंग्लिश आणि त्यामुळे मी ही भाषा शिकू शकले. सो आय हॅव नेव्हर युज्ड दॅट लँग्वेज बट सो त्या म्हणजे सो आफ्टर इंटरनेट, आय मीन इंटरनेट वॉज ऑलवेज देअर, सो आफ्टर मे बी सोशल साईट्स लाईक इनिशियली जरी ऑर्कुट होतं, जरी सोशल नेटवर्किंग पहिलं, सो तो एक छोटा प्लॅटफॉर्म मिळाल्यावर सुद्धा स्कोप एकदम असा वायडन झाला, यु नो. म्हणजे आधी कसं असायचं की आपण फक्त टीचरवर डिपेंडंट असायचो की ओके मला माझ्या शिक्षकाला हे विचारायला हवंय, कारण टिल द टाइम आय आस्क माय टीचर आय हॅव नो क्लू व्हॉट टू डू, आय हॅव नो आन्सर. आज ती सगळी आन्सर्स आपल्याला गुगलवर मिळतात.
बरोबर मस्त. आता तू एवढ्या सगळ्या लँग्वेजेस शिकलीस आणि आता तू शिकवतेस पण आणि बरेच तुझे व्हिडिओज येतात ट्युटोरियल साठी किंवा म्हणजे इंट्रोडक्शन साठी वगैरे, तर तुझं दोन गोष्टी तुझ्या म्हणण्यात मला जाणवल्या. एक तर तू जसं म्हणणं आहे की कुठली भाषा शिकण्यासाठी इंग्रजी आलीच पाहिजे असं काही कंपल्शन नाहीये,
बरोबर,
आणि दुसरी गोष्ट वयाची मर्यादा पण नाहीये असं तुझं म्हणणं आहे.
येस.
तर इंग्रजी नाही येत तर मग मराठीतनं फ्रेंच किंवा मराठीतनं जॅपनीज असं शिकू शकतो.
हो.
आणि वयाचं पण, म्हणजे लहान किती लहान मुलगा किती लहान मूल शिकू शकतो आणि किती म्हातारा माणूस शिकू शकतो.
ओके. सो पहिल्या प्रश्नाला उत्तर देते की भाषा शिकताना एकतर इंग्लिश किंवा कोणत्याही भाषेचं माध्यम, म्हणजे मी एक नेहमी एक साधं सोपं उदाहरण देते की एखाद्या फ्रेंच माणसाला जपानी भाषा शिकायची असेल तो पहिला इंग्लिश शिकतो का? तो डायरेक्ट जपानी शिकतो. एखाद्या जर्मन माणसाला स्पॅनिश शिकायची असेल तर तो स्पॅनिश शिकतो, तो आधी इंग्लिश शिकतो आणि मग स्पॅनिश शिकतो का? सिमिलरली एखाद्या मराठी माणसाला जर जपानी शिकायची आहे किंवा रशियन शिकायची आहे तर आधी इंग्लिश शिकायला हवी आहे का? तर ह्याचं कशाचाच कुठे काही खरं तर अडथळा असू नये. पण कसं आहे की आज आपल्याकडे शिकण्याचं मीडियम सो कॉल्ड आपण सगळ्यांनीच बनवलंय, दॅट्स इंग्लिश. आणि त्यामुळे जर त्या टीचरलाच तुम्हाला एक्सप्लेन नाही करता आलं, समजवता नाही आलं किंवा शिकवता नाही आलं, तर मग कुठेतरी वाटतं आपल्याला, अरे मला इंग्लिश येत नाही ना म्हणून मला फ्रेंच आले नाही. पण खरं त्याचं काहीच लॉजिक नाहीये आणि साम्य नाहीये, म्हणजे त्याचा काही प्रश्नच येत नाहीये. सो भाषा शिकायला कोणत्याही, म्हणजे इंग्लिश यायलाच हवी का, तर नाही. मग तुम्ही कसं शिकू शकाल? आता आज जर तुम्ही डिओलिंगो, मी याचं उदाहरण, या ऍपचं नाव मी मुद्दामून घेते कारण हा एक ऍप मला खरंच मनापासून आवडलाय. याचं कारण असं की त्याच्यावरती जास्तीक भर हा त्या भाषेला दिलेला आहे. असं नाहीये की जो मीडियम आहे ना त्याला तेवढा महत्व दिलेलं नाहीये, पण फ्रेंच मधनच मी फ्रेंच शिकते हे जे एक आहे ना अनुभव, हा अनुभव तुम्हाला त्या ऍप वरती मिळतो. सो इट मेक्स द जर्नी ब्युटिफुल. आणि दुसरी गोष्ट, वयाचं जे आहे ना, कसं आहे, अपर एज लिमिट डेफिनेटली नाहीये. म्हणजे तुम्ही कधीही कोणतीही गोष्ट कधीही कुठल्याही वयात करू शकता, डेफिनेटली. किती लहान मुलांना भाषा शिकाव्यात, लहान मुलांनी डेफिनेटली शिकाव्यात. किती लहान वयात? जेव्हा मूल बोलायला लागतं तेव्हा शिकाव्यात. पण त्यामध्ये एक मोठा पण आहे. ओके, सो आपल्याकडे आता कसं झालंय, लहान मुलांनी भाषा शिकाव्यात का? हो, शिकाव्यात. कारण त्यांची ब्रेन डेव्हलपमेंट आणि ह्या त्या आणि बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये, लगेच लोक खूप काही काय असे मोठे मोठे लेख वगैरे येतात. पण त्यामध्ये सर्वात मोठा फॅक्टर दुर्लक्षित केला जातो, ज्या गोष्टीकडे दुर्लक्षित केलं जातं, दॅट इज की ती भाषा तुमचे घरातले पालक किंवा तुमचे शेजारचे शिकवणार आहेत का? नाही. मग ते मूल कसं शिकणार आहे? आज तुम्ही एका अशा बिल्डिंग मध्ये किंवा एका अशा एन्व्हायरमेंट मध्ये राहता आहात की जिकडे तुमच्या घरी समजा मे बी आई तमिळ बोलतेय, वडील हिंदी बोलतायत, आणि शेजारी पाजारचे लोक फार तर फार काय गुजराती किंवा हिंदी आणि मराठी मध्ये बोलतायत, समजा असं एक एन्व्हायरमेंट आहे. आणि तुम्ही अट्टाहास धरलाय की नाही, मला माझ्या मुलाला आता जर्मन भाषा शिकवायची आहे, मग व्हॉट विल यू डू? यू विल पुट हिम फॉर अ क्लास. बरोबर आहे, तुम्ही एका क्लासला पाठवणार. आणि तुम्हाला मग हे तुमचं डिसिजन आहे की तुम्हाला किती लहान वयामध्ये तुमच्या मुलाला क्लास एन्व्हायरमेंट मधनं शिकवायला द्यायचं आहे. सो भाषा लहान मुलं शिकतात का? हो, शिकतात. पण विच इज द बेस्ट वे टू लर्न? नॅचरल एन्व्हायरमेंट. व्हॉट डू आय मीन बाय नॅचरल एन्व्हायरमेंट? की जिकडे पहिलं म्हणजे ते मदर टंग, मातृभाषा शिकतात. आज आपल्याकडे न्यू गव्हर्नमेंट पॉलिसी आलेली आहे, दिस इज द राईट डे टू स्पीक अबाउट इट. आणि न्यू गव्हर्नमेंट पॉलिसी म्हटल्या तिथेही मातृभाषेला किती महत्व आहे, हे लकीली आपल्याकडे रिजनल लँग्वेजेस आणि मातृभाषेला महत्व दिलेलं आहे, विच इज सच अ गुड मूव्ह, यु नो, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. की इनिशियली आपल्याकडे मातृभाषेला महत्व दिलं पाहिजे. मातृभाषा आणि जर आई वडिलांची दोघांची भाषा वेगवेगळ्या असतील, मदर टंग्स त्यांच्या, तर इनफॅक्ट द चाइल्ड विल बी एक्सपोज टू टू लँग्वेजेस सिन्स बर्थ, इजंट इट? मग त्या दोन्ही भाषा तुमच्या शेजारचे वेगळ्या भाषेचे असतील तर, भाषिक वेगळ्या भाषेचे भाषिक असतील तर आणखी उत्तम. तीन भाषा मूल लहानपणापासून शिकेल. चौथी गोष्ट, या तीन भाषा तो शिकतोय त्याच्याचबरोबर मग इंग्लिश शिकलीच जाते. कारण आज कितीही आपण डिनाय केलं तरीही आज इंग्लिश इज बिकम द बिझनेस लँग्वेज आणि प्रत्येक जण शिकतच आहे. मग इंग्रजी आली, बरोबर आहे, या चार भाषा ऑटोमॅटिकली मूल शिकतंय लहान वयामध्ये. पण तरी समहाव आपण कसं आहे माहितीये का आपल्याकडे, की लँग्वेजेस, म्हणजे तुम्ही किती भाषा बोलता किंवा तुम्ही कोणत्या भाषा शिकलेल्या आहात, किंवा मला माझ्या मुलाला भाषा शिकायची, तर आपण डायरेक्ट फॉरेन लँग्वेज कडेच पहिलं बघतो. आता मला सगळेजण म्हणतील की अरे तू तर स्वतः एवढ्या भाषा शिकल्या आणि आता आम्हाला का हे ज्ञान देते, आणि तू तर स्वतः फॉरेन लँग्वेजच शिकलीयस. सो त्या मुद्द्याकडे मी येते. पण आधी आय विल जस्ट आन्सर टू दिस की कसं आहे की लहान वयामध्ये, म्हणजे त्या बालपणीच्या वयामध्ये तुम्ही क्लासरूम टीचिंग फॉरेन लँग्वेज साठी जेव्हा घालता तेव्हा इट कुड बी लिटिल यु नो आय मीन आय डोंट नो, आय एम नॉट रिअली फॉर इट. आय वुड से की जेव्हा मुलाला भाषा समजायला लागते खऱ्या अर्थाने, त्याला व्याकरण समजायला लागतं, त्याला स्वतःच्या भाषेवरती म्हणजे ऍटलीस्ट टू लँग्वेजेसवरती, म्हणजे से मातृभाषेवर आणि इंग्लिशवर किंवा मातृभाषेवर आणि हिंदीवर, रिजनल लँग्वेजवर, कोणत्याही दोन भाषेवरती त्यांनी चांगलं एक प्रभुत्व मिळवलेलं आहे. याचा अर्थ असा नाही की तो अतिशय उत्कृष्ट म्हणजे शुद्ध लेखनात एकदम पैकीच्या पैकी आहे किंवा भारी भारी साहित्य वाचलंय वगैरे असं काही नाही, पण त्याला भाषा समजते व्यवस्थितरित्या. हे जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा तुम्ही क्लासरूम टीचिंग साठी एखाद्या फॉरेन लँग्वेजला एनरोल करू शकता, मग त्याला ती भाषा समजेल. नाहीतर मग काय होणार आहे, तो फक्त रट्टापोपट होणार आहे, तो फक्त टीचर बोलणार त्याच्या मागे मागे रिपीट करणार, आणि दॅट इज ती मज्जा नसणार आहे त्या भाषा शिकण्यामध्ये. मग ओके, आणि मगाशी मी जे बोलता बोलता म्हटलं की मी का मग फक्त फॉरेन लँग्वेजेस शिकले, तर माझ्या प्रवासाची समहाव जी सुरुवात होती ना की शाळेमध्ये फ्रेंच होतं, दहावीनंतर मी जर्मन शिकले, आणि पहिल्याच दोन नेमक्या सुरुवातीच्या माझ्या युरोपियन लँग्वेजेस असल्या कारणाने मी त्याच्या सिस्टर लँग्वेजेस शोधत गेले, आणि त्याच्या अवतीभोवतीच्या भाषा शोधत शोधत गेल्या कारणाने माझं वन फाइंड आय डिस्कवर्ड की द एंटायर क्लस्टर, द एंटायर बंच वॉज ऑफ फॉरेन लँग्वेजेस. सो दॅट इज हाऊ इट हॅपन. आणि माझा कुठल्याही ह्याच्यावर या सो आणि माझा कुठल्याही ह्याच्यावर असा आक्षेप नाही की फॉरेन लँग्वेज लगेच तुम्ही फॉरेन लँग्वेज का शिकता वगैरे. माय ओनली थिंग इज की कोणतीही भाषा नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये शिकली तर ती जास्ती फास्ट ऍब्झॉर्ब होते, आणि लहान मुलं एस्पेशली आर व्हेरी गुड ॲट, म्हणजे आपण नेहमी म्हणतो बघा की मुलं काय पटकन बघतात आणि लगेच चटकन ते शिकून जातात. म्हणजे काय असतं की व्हॉट डे ऑब्झर्व, व्हॉट डे लिसन टू, व्हॉट डे हिअर एव्हरी डे, हे तुम्ही जास्ती फास्ट ऍब्झॉर्ब करता आणि जास्ती फास्ट त्याला रिस्पॉन्ड करता आणि इम्प्लिमेंट करता. सेम थिंग हॅपन्स विथ लँग्वेजेस, आणि म्हणूनच लहान मुलांना नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये, म्हणजे एखाद वेळेस बघा जेव्हा मूल, म्हणजे आता मराठी कपल आहे समजा, आणि त्यांचं मूल इज बॉर्न अँड ब्रॉट अप इन जर्मनी, ते मूल विल स्पीक वे बेटर जर्मन लँग्वेज दॅन इवन द पेरेंट्स, करेक्ट? त्याचं कारण असं आहे की ही वॉज दॅट चाइल्ड वॉज एक्सपोज टू दॅट नॅचरल एन्व्हायरमेंट. सो बेसिकली नॅचरल एन्व्हायरमेंट मधल्या ज्या भाषा आहेत तिकडे आधी फोकस करा, आणि मग भाषा समजल्यावरती फॉरेन लँग्वेज किंवा अजून कोणतीही बाहेरची भाषा शिकायची असेल ती शिका.
ओके अमृता, आता तू ह्या सगळ्या भाषांचं जे प्रोफेशन म्हणून तू काम करतेस, त्याच्यात काय काय वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारचे काम तू करतेस?
सो कामांमध्ये ऑब्विसली टीचिंग, आय हॅव ऑलवेज बीन टीचिंग, ट्रेनिंग, कॉर्पोरेट ट्रेनिंग देणं म्हणा, ट्रान्सलेशन्स, अँड ट्रान्सलेशन्स मध्ये इट कुड बी लीगल ट्रान्सलेशन्स, मेडिकल ट्रान्सक्रिप्ट म्हणा, किंवा लिटररी ट्रान्सलेशन्स म्हणा, म्हणजे एखादं काव्य कविता भाषांतरित करणं म्हणा, किंवा कार्टून किंवा मूवीज भाषांतर करणं म्हणा. सो देर आर मेनी थिंग्स वेन वी इवन टॉक अबाउट ट्रान्सलेशन, त्याच्यामध्ये एक ब्रॉड मोठा एक हे आहे.
ओके, आणि मग आता फ्युचर मध्ये लँग्वेजेस कोणी शिकणार असतील तर त्यांना ऍज अ करिअर ऑप्शन म्हणून काय स्कोप आहे? आणि दुसरी गोष्ट, हे जे ट्रान्सलेशन वगैरे तू म्हणालीस तर ते फक्त फॉरेन लँग्वेजेस मधून इंडियामध्ये करण्यासाठी स्कोप आहे का ज्या इतर भारतीय भाषा आहेत?
इतर भारतीय भाषांचाही आहे इनफॅक्ट,
तो पण करिअर ऑप्शन होऊ शकतो का?
हो, होऊ शकतो. आणि दोन तीन गोष्टी आहेत त्यामध्ये. एक तर आपण आपली संस्कृती, आपलं कल्चर, आपल्या लँग्वेजेस आपण फॉरेनर्सना शिकवू शकतो, फॉरेन कंट्रीज मध्ये शिकवू शकतो, विच हॅज अ ग्रेट डिमांड, एस्पेशली संस्कृत वगैरे शिकण्यासाठी खूप लोक आतुर असतात, आणि आपल्याला जर त्यांची भाषा येत असेल तर मग आपण त्यांना संस्कृत अजून छानपणे शिकवू शकतो. दुसरी गोष्ट आहे, आपण आपलं साहित्यही जगापुढे पोहोचवू शकतो, मांडू शकतो, ठेवू शकतो. सो नॉट जस्ट की त्यांच्याच गोष्टी आपण आपल्याकडे भाषांतरित करून आणतो. अजून एक गोष्ट आहे जे बरेच जण मला विचारतात की ओके, आज टेक्नॉलॉजीमुळे शिकणं तर सोपं झालेलं आहे, पण मग भाषा शिकून उपयोग काय? आज गुगल ट्रान्सलेटर आपल्या हातात आहे, मग व्हाय डू वी नीड टू लर्न लँग्वेजेस? तर असं नाहीये. दोन तीन गोष्टी आहेत त्यामध्ये. एक तर असं आहे की अजूनही गुगल म्हणा किंवा आपली अलेक्सा म्हणा, या सगळे हे जे ऍप्स आहेत, हे एआयज आहेत, हे अजूनही डेव्हलप होत आहेत आणि दीज कंपनीज स्टील वॉन्ट टू डेव्हलप देअर देअर टेक्नॉलॉजी, यु नो. त्यासाठी सुद्धा फॉरेन लँग्वेजेस येणारे किंवा इंडियन लँग्वेजेस मधले मास्टर्स आणि त्यामधले तज्ज्ञ हे तिकडे इन्व्हाइट त्यांना केलं जातं टू वर्क फॉर देम इन ऑर्डर टू डेव्हलप देअर टेक्नॉलॉजी. सो या सो ह्याही एक वेगळा स्कोप आहे जो आपल्याला ज्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये. कारण अजूनही म्हणजे आता तुम्ही बघाल की समजा गुगलवरती इफ यू पुट इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेशन आणि एखादं वाक्य इंग्लिशमध्ये घाला त्याचं मराठी ट्रान्सलेशन इज रिअली हिलेरियस. आपण हसायला लागतो की अरे मला हे असं म्हणायचंच नव्हतं आणि हे काय ट्रान्सलेट झालंय. म्हणजे उदाहरणार्थ नाकी नऊ आलेचं भाषांतर नाईन केम टू माय नोज येतं, ज्याचा अर्थ काहीच लागत नाही. सो भाषा फक्त भाषांतरित करणं म्हणजे गुगल कॅन बी यूज ॲज अ वर्ड डिक्शनरी, लाईक यु नो तुम्ही एक एक वर्ड घालून करू शकता. ओके, बेसिक वाक्य जी आहेत, हाऊ आर यू, हॅपी बर्थडे, आय एम फाईन, दीज फ्रेजेस आर इझिली अवेलेबल टुडे. बट भाषा खऱ्यारित्या मशीनला शिकवणं आणि ते त्यारित्या डेव्हलप होणं याला अजून वेळ आहे आणि या डेव्हलपमेंट प्रोसेसमध्ये सुद्धा भाषा तज्ज्ञांची गरज लागणार आहे. सो येस, तिकडेही भाषा तज्ज्ञांनी म्हणजे आज जी मुलं शिकतायत, म्हणजे एखादा इंजिनियर असतो तो म्हणतो की मला काय भाषा शिकण्याची गरज आहे, पण असं नाहीये. भाषा ही ऑलवेज हेल्प्स यू नो मॅटर व्हॉट फील्ड यू आर इन.
राईट. अमृता, भाषा वेगळ्या भाषा येण्यामुळे किंवा कधी कधी न येण्यामुळे पण गमती जमती होत असतात, तू पण काही काही शेअर केलेले आहेस, बट कधी असं झालेलं आहे का की तुला खूप असं प्राऊड फील झालं किंवा खूप फायदा झाला एखाद्या गोष्टी एखाद्या भाषेचा की अरे वा की ही भाषा येत नसती तर माझं हे काम झालंच नसतं, असा मोमेंट कधी आलेला आहे का?
असा मोमेंट वेल असा छोटासा एक प्रसंग घडलेला, म्हणजे असे एक दोन वेळा घडले आहेत रादर, की जसं मी जर्मनीवरनं परत येत होते आणि माझ्याकडे ना प्रचंड सामान होतं आणि थोडस ओव्हर द बोर्ड गेलं होतं, थोडं त्यांच्या मेन्शन्ड किलोग्रॅम्सच्या वर होतं माझं थोडं, आणि आय वॉज अ स्टुडंट ऍट दॅट टाइम. आणि तेव्हा मी तिकडचे एअरपोर्ट अथॉरिटीजशी बोलताना वगैरे, मग मी स्टुडंट आहे आणि जर्मन मध्ये त्यांच्याशी बोलायला लागले, आणि सो देर वॉज सम हाऊ यु नो दॅट लिटल कनेक्शन, दॅट स्मॉल कनेक्शन दॅट आय कुड डेव्हलप, आणि त्याचा नक्कीच वेळ फायदा झाला. आणि देन देवर लाईक की ओ नो नो कम ऑन शी इज अ स्टुडंट आणि आपली भाषा पण येते, असं काहीसा एक थोडा बेनिफिट मिळाला असावा असं मला वाटतं.
तू मगाशी जसं म्हटलेस की नॅचरल एन्व्हायरमेंट मध्ये मुलांना शिकायला पाहिजे भाषा, आणि आपल्याकडच्या ज्या शाळेत ज्या प्रकारे भाषा शिकवतात, म्हणजे इंग्लिश जी ज्या प्रकारे शिकवतात की पहिले स्पेलिंग पाठ करायला शिकवतात वगैरे, मी तर नेहमीच म्हणतो की मी इंग्लिश हर्षा भोकले आणि सुनील गावस्कर वगैरे यांच्याकडनं शिकलो, शाळेत नाही शिकलो. तर आपल्याकडे ज्या प्रकारे भाषा शिकवतात त्याच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे, आणि दुसरं ही प्रोसेस कशी असली पाहिजे, म्हणजे नॅचरल एन्व्हायरमेंट मध्ये शिकणं ठीक आहे, पण ती प्रोसेस कशी असली पाहिजे, सुरुवात कशी चालू झाली पाहिजे त्याची, म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट अडल्ट, लहान मुलांबद्दल नाही, म्हणजे थोडे मोठे किंवा अडल्ट बद्दल.
ओके ओके. सो ऍज यू राईटली सेड की आपल्याकडे समहाव वेल आता अगेन न्यू एज्युकेशन पॉलिसी नंतर लेट्स होप की आता त्या पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशनही चांगल्या रीत्या होईल आणि नव्या अप्रोचनी बऱ्याच गोष्टी शिकल्या जातील, शिकवल्या जातील आणि शिकल्या जातील. सो बट आतापर्यंतचा जो एक प्रवास होता की ज्याच्यामध्ये आपल्याला एक काय म्हणता येईल, एका चौकटी एक चौकटी आखली जायची, एक चौकट आखला जायचं आणि त्याच्याबद्दल त्या मध्येच आपल्याला शिकावं लागायचं सगळं काही त्या चौकोनात, की हा चौकोन आहे तुझा आणि याच्या बाहेर तू नाही जाऊ शकत नचिकेत, कारण निबंध लिहिता नाही म्हणजे आपल्याला सांगितलंयचं, किंवा पत्र लेखन असलं तर इट हॅज टू एंड विथ युअर सिन्सिअरली, इट हॅज टू एंड स्टार्ट इन अ सर्टन मॅनर. पण आज आपण जेव्हा बघतो की जर क्रिएटिव्ह रायटिंग जेव्हा आपण म्हणतो की जर पत्र लेखन आहे, निबंध लेखन आहे, हे सगळं काही कम्स अंडर क्रिएटिव्ह रायटिंग. आणि क्रिएटिव्हिटी जिथे म्हणतोय तिकडे तुम्ही एक परत एक चौकोन आखून दिलाय की तुला की नाही गणेशोत्सव काढायचा आहे आणि गणेशोत्सवाच्या चित्रामध्ये तुला कंपल्सरीली चार माणसं एक पुजारी तिथे पुढे असं म्हणजे ओवाळतोय आरती असं काढायचंय हाच सीन पाहिजे. पण गणेशोत्सव मी काढताना समजा गणपती विसर्जनाचा सीन काढला तर असा का नाही होऊ शकत आहे. सो देर कॅन बी ऑर देर कुड बी एन नंबर ऑफ पॉसिबिलिटीज, आय डोंट नो. तर हे जे आहे ना हे कुठेतरी क्रिएटिव्ह थिंकिंगच आपल्याकडे डेव्हलप होऊन देत नव्हते. त्यामुळे फक्त भाषाच नाही, बऱ्याच गोष्टी आपल्याकडे शिकताना किंवा शिकवताना हा लॅग होता. मग आता नेमकं नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये किंवा म्हणजे काय कशा शिकाव्यात लहान मुलांनी काय आणि मोठ्या माणसांनी काय. भाषा शिकताना लहान मुलांसारखं भाषेकडे बघावं, म्हणजे मोठ्या माणसांनी हे लहान मुलांसारखं बघावं आणि लहान मुलांनी नॅचरली शिकावं, हा फरक आहे. सो मोठ्या माणसांनी काय करावं, लहान मुलं शिकतात तसं शिकावं. म्हणजे काय, चुका करायला लाजू नये, घाबरू नये, बिंदास्त चुका कराव्यात, स्वतःच्या चुकेवर हसावं आणि सुधरावं. दुसरी गोष्ट, बोलायला घाबरू नये, भिडस्त स्वभाव मनात ठेवू नये, कारण जोपर्यंत तुम्ही जे शिकलेला आहात ते नॉलेज इम्प्लिमेंट करणार नाही, भाषा येणार नाही. नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज की तुम्ही जितकं गाणी गाताय त्यामध्ये किंवा शॉर्ट स्टोरीज लहान मुलांच्या गोष्टी वाचायच्या त्या भाषेतल्या, दॅट मेक्स युअर लर्निंग प्रोसेस इझियर आणि यू स्टार्ट एन्जॉईंग इट. दॅट इज व्हॉट इज रिक्वायर्ड. सो आय थिंक सो या दोन तीन गोष्टी जर डोक्यात ठेवल्या तर कोणतीही भाषा आपण कोणत्याही वयात कधीही शिकू शकतो.
ओके, पण नॅचरली पहिले ती बोलायला शिकायला पाहिजे, राईट?
बोलायला, लिहायला, वाचायला, एव्हरीथिंग गोज हँड इन हँड. पण आता म्हणजे जसं समजा तुझी रिक्वायरमेंट आहे की नाही नाही मला लिहिण्याच्या, म्हणजे समजा जपानी शिकतोय आणि तुला असं असेल की नाही नाही मला तिची स्क्रिप्ट वगैरे वेगळी आहे पण मला लिहायला वगैरे शिकायची नाही, माझं काम फक्त बोलण्याचं आहे, मला फक्त बोलायचीच शिकायचंय, तर असंही होऊ शकतं, वाय नॉट. पण अदरवाईज जर तुम्ही संपूर्ण भाषा म्हणून भाषेकडे बघणार आहात आणि पूर्णपणे भाषा शिकायची असेल तर येस, एव्हरीथिंग गोज हँड इन हँड. मग व्याकरण भाषेचं, म्हणजे भाषेत बोलणं, शब्दकोश डेव्हलप करणं, लिखाण करणं, हे सगळं काही एकत्रपणे वाढतं, एकत्रपणे तुम्हाला त्याचा एक समतोल राखून तुम्ही तुम्हाला शिकावं लागतं.
ओके ओके, तू आता जसं म्हटलीस की चौकटीत आपल्याला बांधून ठेवतात शाळेमध्ये, ते चौकटीत ना बाहेर काढण्यासाठीच तू आपल्या मुलाला शाळेत टाकलं नाहीयेस का?
हो, सो माझ्या मुलाने शाळा अनुभवलेली आहे, म्हणजे तो शाळेत होता आणि असंही नाही की काही वाईट अनुभव आला, म्हणजे इनफॅक्ट ही वॉज लाईक म्हणजे सगळ्या टीचर्सचा अगदी म्हणजे असा की ही विल बी देअर एव्हरीवेअर आणि सगळ्या टीचर्सचाही लाडका आणि ह्यालाही सगळ्या त्याच्या टीचर्स अति प्रेम याचं सगळ्या टीचर्सवर वगैरे. पण सो वी हॅड होमस्कूल्ड हिम एक वर्षासाठी, मग त्याला शाळेत घातलं होतं आणि मग तेव्हा वर्षभर शाळा अनुभवल्यावरती तो म्हणाला आम्हाला की आई आपली शाळा बेटर आहे. सो तेव्हा मग आम्ही म्हणजे असं फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला की काही वाईट अनुभव तर नाही ना आलेले त्याला की असं तू म्हणतोय, कारण कधी कधी मग काय असतं की तो एक अनुभव वाईट डोक्यात बसून जातो. आणि आम्हाला असं कधीच नको होतं की त्याला होमस्कूलिंग करतोय म्हणजे होमस्कूलिंग सर्वश्रेष्ठ आहे, शाळा वगैरे बकवास आहे, असं कधी त्याच्या डोक्यात असू नये, कारण वी ऑल्सो डोंट बिलीव्ह इन दॅट. शाळा ही चांगल्या आहेत, फक्त आम्हाला त्या पद्धतीने आम्हाला आमच्या मुलाला वाढवायचं नाही. आमची आमच्या डोक्यामध्ये एक देर इज अ वे विथ विच वी वॉन्ट टू टीच हिम ऑर वी वॉन्ट हिम टू लर्न, आणि त्यासाठी आम्हाला त्याने होमस्कूल करायचं होतं. सो सिमिलरली आम्हाला त्याच्या डोक्यामध्ये कुठेही नेगेटिव्ह थॉट्स नको होते शाळेबद्दल. अजून एक गोष्ट अशी आहे की त्यालाही अजूनपर्यंत आम्ही क्लिअर ठेवलेलं आहे की बाबा रे, तुझ्या डोक्यात कधीही असं आलं की यू वॉन्ट टू गो बॅक टू स्कूल, प्लीज आमच्याकडे ये आणि आम्हाला सांग, वी विल पुट यू बॅक टू स्कूल. सो देर इज नो, कारण वी ऑलवेज फील की असं ब्लॅक अँड व्हाईट अख्खं पिक्चर दाखवण्यापेक्षा प्रत्येक गोष्टीचे प्लस मायनसेस असतात आणि इफ वी वेट प्रॉपरली आणि आपला निर्णय घेतला तर इट इज ऑलवेज बेटर. आणि हे सगळे डोक्यात विचार घेऊन करून फॅमिली डिसिजन घेतलेलं गेलं आहे की येस वी विल गो फॉर होमस्कूलिंग आणि येस मग आम्ही होमस्कूल करायला लागलो. आता गेले 3-3.5 वर्ष वी आर होमस्कूलिंग. हे
ओके, पण हे फॅमिली डिसिजन घेण्याच्या मागे कारण काय होतं आणि फायनली जेव्हा ते डिसिजन घेतलं ते व्हॉट वॉज द रिझन? एक काहीतरी रिझन असं होतं का?
रिझन असं नव्हतं. सो रिझन म्हणशील ना नचिकेत, तर खरं तर इट गोज बॅक टू माय कॉलेज डेज. तर मी तेव्हा एक छोटा आर्टिकल वाचलेलं विच सेड अबाउट सम अमेरिकन बॉय हु वॉज होमस्कूल्ड वगैरे वगैरे, आणि तेव्हा मला असं वाटलं होतं की अरे वा, आपल्याकडे होमस्कूलिंग वगैरे असं काहीतरी असतं ना, तर मी आणखी भाषा शिकू शकले असते असं माझ्या डोक्यात आलं. आणि मी स्वतः डिस्टन्स एज्युकेशन केलेलं आहे 12वी नंतर, माझं ग्रॅज्युएशन जे आहे ते आय हॅव डन थ्रू डिस्टन्स एज्युकेशन. ह्याच्या मागचं कारणच हे होतं की मी ग्रॅज्युएशन करता करता त्या वेळेमध्ये माझ्या बाकीच्या भाषाही शिकू शकेन, अदरवाइज विच वॉज नॉट पॉसिबल. कारण मी जर 6 तास कॉलेज केलं असतं तर मग उरलेल्या वेळेमध्ये माझी जेमतेम एखादी भाषा झाली असती. सो बऱ्याच लोकांना जो प्रश्न पडतो, हा वेग कसा काय मी वाढवू शकले, तर रिझन वॉज आय वॉज डुईंग डिस्टन्स एज्युकेशन. त्यामुळे मला भाषा शिकायला, म्हणजे मी सकाळी एक भाषा, दुपारी दुसरी भाषा, संध्याकाळी तिसरी भाषा शिकत होते, शनिवार रविवारी दुसऱ्या भाषा शिकत होते. दॅट इज हाऊ इट वॉज पॉसिबल. सो हे तेव्हा डेफिनेटली डोक्यात होतं. त्यानंतर ऑब्व्हियसली बऱ्याच वर्षांनी देन आय गॉट मॅरिड आणि आय हॅड दिस थॉट, पण हे नंतर कुठेतरी विसरून गेले होते. मग माझ्या मुलाची जेव्हा शाळा शोधण्यासाठी जो प्रवास सुरुवात झाली त्या ह्याला, तेव्हा वी हॅड अवर काइंड ऑफ स्ट्रगल्स. आणि मग आम्ही बघत होतो की बऱ्याच शाळेंमध्ये काय इश्यूज आहेत आणि ऍडमिशन मिळणंच पहिलं तर किती अवघड आहे आणि सगळ्या या गोष्टी सगळ्या सुरुवात झाली. आणि मग माझ्या डोक्यामध्ये तो परत एक थॉट सुरुवात झाली त्या ह्याला की अरे वाय नॉट होम स्कूल, यु नो. पण माझा नवरा इज अ व्हेरी, कम्स फ्रॉम अ व्हेरी स्ट्रक्चर्ड थॉट प्रोसेस. म्हणजे तो इंजिनियर आहे आणि यु नो ही नीड्स टू पुट एव्हरीथिंग इन अ स्ट्रक्चर. म्हणजे की अरे पण हे कसं काय म्हणजे असं त्याला इनिशियली होतं. बट मग मीही त्याला बऱ्याच काही गोष्टी वाचायला दिल्या. ही ऑल्सो स्टार्टेड टू डू हिज रिसर्च आणि मग त्यालाही थोडा विश्वास बसायला लागला. आणि हा एक वर्षाचा जो आधीचा भाग होता तेव्हा इट वॉज लाईक अ ट्रायल फॉर अस, म्हणजे लेट्स ट्राय होम स्कूलिंग असं होतं. आणि त्यानंतर जेव्हा अगस्त्य शाळेत गेला, कारण वी ऑलवेज हॅड दिस इन माइंड की असं नाही की आपली काही तत्व आहेत म्हणून आपण ती सरळ मुलांवर लादावीत, त्यांनी त्याचा निर्णय घ्यावा, त्यांनी शाळा अनुभवावी आणि जर त्याला आवडली तर लेट हिम कंटिन्यू. त्याच्यामध्ये मग कुठेही तो नेगेटिव्ह ऍस्पेक्ट येणार नाही किंवा वी विल नॉट फोर्स हिम ऑर नथिंग, विच वी वर क्लिअर ऑन दॅट. सो मग तो शाळेत गेला आणि तेव्हा इनफॅक्ट गौरव म्हणजे माझा नवराच मला सारखा मागे लागायला लागला, अरे यार आपलं होमस्कूल होतं ते बरं होतं, हे काय चाललंय शाळेमध्ये, हे काय ते काय आहे. म्हटलं आय वॉज लाईक चिल, यु नो, आपला मुलगा आता एन्जॉय करतोय, लेट हिम एन्जॉय. सो बट देन केम अ डे वेन अगस्त्य, म्हणजे आमचा मुलगा अगस्त्य, केम टू अस अँड सेड की आई आपली शाळा छान होती गो. तेव्हा द प्रोसेस अगेन स्टार्टेड की ओके लेट्स थिंक. मग त्याला आम्ही वेगवेगळे प्रश्न विचारले, मग असं मुद्दामून उलटाच प्रश्न टाकला, येशी मला तशी तुझी टीचर आवडायची नाही. आणि मग तो असा एकदम आमच्यावर चिडला, अरे असं का म्हणतेस तू, माझी फेवरेट टीचर आहे ती वगैरे, शी लव्ज मी यु नो आई. म्हटलं मग असं आहे, मग तुला का शाळा सोडायची, एवढं सगळं आहे तर. बट ही सो त्यांनी त्याच्या काही खूप लहान होता, ही वॉज जस्ट 6.5 इयर्स ओल्ड. आणि त्याच्या काहीशा मोडक्या तोडक्या पद्धतीने त्यांनी आम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला. वी अंडरस्टूड की नेगेटिव्ह काहीही नाही, पण त्याला समहाव लक्षात येत आहे की होमस्कुलिंग मध्ये जो एक फ्रीडम आहे, होमस्कुलिंग मध्ये आज जर मला सकाळी रस्किन बॉन्ड वाचायची लहर आलेली आहे तर हो, मी आज रस्किन बॉन्ड वाचणार आहे आणि मी त्याच्यात आनंद मानणार आहे आणि त्यामधनच मी माझे इंग्लिशचे धडे समजणार आहे. म्हणजे रस्किन बॉन्ड इज माय इंग्लिश. किंवा आज मी ॲलन ट्युरिंगचं एक पुस्तक वाचणार आहे किंवा बुक किंवा मूव्ही बघणार आहे आणि त्याच्यावरनं मग मी काहीस पुढे शिकणार आहे. सो दिस फ्रीडम की आज मी किचनमध्ये जाऊन ओ मी आज पाहिलं की दही कसं लावतात आणि दॅट इज गुड बॅक्टेरिया, किंवा आईनी डोशाचं पीठ रात्री ठेवलेलं ते दुसऱ्या दिवशी सकाळी डबल झालं, दॅट इज फर्मेंटेशन. सो ह्या ज्या गोष्टी आहेत, ज्या हँड्स ऑन लर्निंग आहे, जिकडनं आज तो काही कॉन्सेप्ट वयाच्या, म्हणजे जे त्यांनी मे बी फर्मेंटेशन वगैरे हे त्यांनी खूप मोठ्या वयात शिकले असता, लहान वयात कदाचित शिकलेला नसता, असेही कॉन्सेप्ट आम्ही शिकत गेलो. आणि ही हे जे एक मर्यादाच ज्याला नव्हतं, हे जे एक फ्री लर्निंग आणि फ्री ऍटमॉस्फिअर होतं ना, दॅट वी स्टार्टेड एन्जॉईंग, आणि दॅट इज द ओनली रिझन व्हाय वी स्टार्टेड टू होम स्कूल.
पण आता तुझ्या या 3-4 वर्षाच्या अनुभवानंतर तू काय सांगशील की कुठल्या पॅरेंट्सनी होमस्कूलिंग करावं आणि कुठल्या पॅरेंट्सनी करू नये?
या महत्वाचा प्रश्न आहे. कसं आहे माहितीये का, आत्ताची एस्पेशली परिस्थिती बघता बरेच जणांचं असं झालेलं होतं की डोंट नो, वी वॉन्ट टू होमस्कूल, वी वॉन्ट टू होमस्कूल. होमस्कूल लाईक आय ऑलवेज से, स्कूल शालेय जे संबंध शिक्षण आहे ती एक संबंध प्रोसेस जी आहे, इट कॅन बी स्ट्रेसफुल, बट होमस्कूल रिक्वायर्स डेडिकेशन. असं नाही असू शकत की आज सकाळी मला माझ्या मैत्रिणीचा फोन आलाय आणि मी बोलते. यू हॅव टू ट्रीट दिस लाईक वर्क. सो लोकांनाही किंवा फॅमिलीलाही तुम्हाला हे जाणून घ्यावं लागतं. म्हणजे असं नाही होऊ शकत की माझ्याकडे आज दारात पाहुणे आले आणि मी आता चहा पोहे करत बसले आणि आमचं होमस्कूल आहे, असं नाही होऊ शकत. सो ही या बऱ्याच गोष्टी आहेत. या आता फार मी अगदी क्षुल्लक छोट्याशा गोष्टी सांगितल्या, या व्यतिरिक्तही बऱ्याच गोष्टी असतात. मग बरेच जण विचारतात, मग होमस्कूलला सुट्टी नसते का, कि होमस्कूल पण संडे बंद असते का, किंवा होमस्कूलला पण मग गांधी जयंतीची सुट्टी असते का? कसं आहे, होमस्कूलला तुम्ही सुट्ट्या सुद्धा कस्टमाइज करू शकता. सो आम्ही म्हणजे जसं आता तर लॉकडाऊन आहे, पण एरवी पण आपण आम्ही असं करायचो की पावसाळ्यामध्ये मुंबईमध्ये नेहमीच सगळं काही ऑलमोस्ट बंद असल्यासारखंच असतं, म्हणजे बऱ्याच ठिकाणी जाणं येणं अवघड होत असतं. सो प्रवास करणं जे आहे, फिरणं जे आहे, तर आम्ही आमची अॅन्युअल सुट्टी जी आहे, वार्षिक सुट्टी जी आहे, ही पावसाळ्यात घ्यायचो. पावसाळ्यातली आपली सुट्टी, आमची सुट्टी झाली. आमचे जे बाकीचे जे ऑफ्स आहेत किंवा हॉलिडेज आहेत, ते म्हणजे आम्ही SOS ठेवलेले, की समजा माझी तब्येत बिघडली आहे किंवा अगस्त्याचं टचवूड, तो फार तो आजारीच पडत नाही, टचवूड फार कमी पडतो, पण एनिवे तो समजा जर त्याला समजा सर्दी बिर्दी झाली आहे तर ह्यासाठी त्या सुट्ट्या राखीव असायच्या. सो सिक लीव्स आमच्या असायच्या. बाकी मग वी हॅड ऑलवेज केप्ट इट फ्री, की आम्हाला, कारण शेवटी आमचं काही काय म्हणता येईल, शाळेसारखं फक्त पुस्तकी शिक्षण नव्हतंच. वी आर लर्निंग कॉन्स्टंटली. आज तो एखाद वेळेस किचन मध्ये शिकत असेल की शिवणकाम शिकत असेल की लसूण सोलायला शिकत असेल किंवा एखादं पुस्तक घेऊन वाचत असेल आणि ते पुस्तकात तो रमलेला असेल तर पुस्तकात रमलाय. म्हणजे आज सकाळचंच उदाहरण द्यायचं झालं तर आज मुंबईत बराच पाऊस लागलेला आहे सकाळपासून, रादर गेले 2 दिवस, आणि आज तर अगदीच म्हणजे असा काळोख होता की असं वाटत होतं की वा 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 काय छान पाऊस पडतोय वगैरे. अशा वातावरणामध्ये आम्हाला फक्त आज गप्पा गोष्टी करायच्या होत्या, तर हो, टुडे वॉज अ गप्पा गोष्टी डे. सो हे होमस्कूलिंग, ही होमस्कूलिंगची मजा आहे. पण मग तुम्ही खऱ्यारित्या हा वेळ देऊ शकाल का, हा प्रत्येक पालकाला पडलेला प्रश्न, म्हणजे हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारायला हवाय होमस्कूलिंगचा निर्णय घेण्या अगोदर. कारण इकडे पालक पण तुम्हीच आहात, शिक्षक तुम्ही आहात, पिऊन तुम्ही आहात, प्रिन्सिपॉल तुम्ही आहात, डायरेक्टर तुम्ही आहात, एज्युकेशन मिनिस्टर तुम्ही आहात, सगळं काही तुम्ही स्वतः बनणार आहात तुमच्या होमस्कूलसाठी. इथे असं नसणार आहे की म्हणजे होमस्कूल इज की मी माझ्या मुलाला कस्टमाइज शिकवते. नचिकेतनी त्याच्या मुलांना जे शिकवलेलं आहे तोच साचा घेऊन मी जर माझ्या मुलांना बसवणार असेल तर ती परत शाळा झाली. वी डोंट वॉन्ट स्कूल ऍट होम, वी वॉन्ट होम स्कूल. सो दीज आर टू डिफरंट कॉन्सेप्ट जे आपल्याला समजायला हवेत. सो या बऱ्याच गोष्टी आहेत ज्याचा रिसर्च केला पाहिजे, आपण आपला होमवर्क केला पाहिजे आणि मग यावर मध्ये उडी मारावी असं मी सांगेन.
ओके, तू जसं म्हटलंस की होमवर्क आपण आधी करायला पाहिजे, तो होमवर्क कसा करायचा आणि या सगळ्या गोष्टी, अभ्यासक्रम ठरवणं आहे, त्याच्यानंतर कुठल्या वयात कुठली कन्सेप्ट समजू शकते मुलाला, मॅथ्सचा कन्सेप्ट असेल किंवा फिजिक्सच्या कन्सेप्ट असतील, या कुठल्या वयात शिकवायला पाहिजे, ह्या सगळ्या कशा ठरवायच्या?
आता कसं आहे ना, जसं मी मगाशी म्हटलं फर्मेंटेशन किंवा लाईट, समजा म्हटलं की टॉर्चनी पडलेला लाईट, आता मग तो अँगल ऑफ इन्सिडन्स आणि हे ते सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला कितपत शिरायचं आहे हे तुम्ही ऑब्विसली प्रत्येक पालकाला लक्षात येतच असतं की अरे यार हे माझ्या मुलाला आता काही झेपणार नाहीये. मी त्याला साधं सांगतो की ही बघ ही इकडनं अशी लाईट दिसते ना, हा लाईट आहे, मागे रिफ्लेक्शन आहे ना, या लाईटचं असं इकडे रिफ्लेक्शन पडलंय, त्यामुळे हा लाईट या अँगलला आहे म्हणून हा इथे हे इथे रिफ्लेक्शन तयार झालेलं आहे. हे तू इतक्या लेमॅन लँग्वेज मध्ये शिकवायचं आहे की आता तुला एकदम टेक्निकल टर्म मध्ये जाऊन शिकवायचंय. आय थिंक एव्हरी पेरेंट नोज वेअर टू स्टार्ट अँड वेअर टू स्टॉप, कारण आपल्याला आपल्या मुलाची क्षमता माहिती असते. एवढाच फरक असतो की बऱ्याच वेळा आपण काय करतो, तुलना करायला लागतो. आपण म्हणतो अहिला बाजूचा मुलगा आहे तो ना एवढ्या लहान वयामध्ये ऑलरेडी शेक्सपियर वाचतोय. आमच्या शेजारचे जे आहेत ना त्या मुलांनी सगळे हॅरी पॉटर वाचले. दुसऱ्या दिवशी आपण हॅरी पॉटरची पुस्तकं आणणार, आपल्या मुलाला आवडो किंवा न आवडत जबरदस्तीनी जगाने हॅरी पॉटर वाचले, तू हॅरी पॉटर कसं नाही वाचलं, तुला का नाही आवडत आहे, वाचायलाच पाहिजे, आवडायलाच पाहिजे, हे करायला लागतो. हे करता कामा नये तिकडे. आपण मग वी किल देअर नॅचरल लर्निंग इन्स्टिंक्ट, जे मी मगाशी म्हटलं ना फॉरेन लँग्वेजचं, की वी किल देअर नॅचरल लर्निंग इन्स्टिंक्ट वेन वी द मिनिट वी पुट हिम ऑर हर फॉर अ क्लासरूम लर्निंग. सो सेम थिंग हॅपन्स इथे सुद्धा. से गणित आहे, आता जसं गणिताचे मेम पाढे आहेत ना, हे माझ्या आईनी अगस्त्यकडनं अक्षरशः लहानपणी वगैरे म्हणजे ना असं एक म्हणजे एक रुटीन एक रिदम बसवलं होतं. आम्ही त्याला शेड्यूल पण म्हटलं नाही, हा टाइम टेबल नाहीये, की हे संस्कार आहेत जे आय थिंक आपल्याही लहानपणी आपल्या आजी आजोबांनी आपल्यावर केले होते, त्याच्या आधी पण जनरेशननी त्यांच्यावर केले होते. सो हे पिढ्यानुपिढ्या आपल्याकडे आय थिंक सो चालत आलेलं आहे की संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी तू बस एका जागी आणि ते जे एक मनन चिंतन करणं आहे ते करणं, किंवा अशा बऱ्याच बारीक सारीक गोष्टी आहेत आणि यामधनं आपण शिकत असतो. सो डू वी रिअली नीड अ टाइम टेबल, डू वी रिअली नीड की मी काय करिक्युलमनी शिकवायला पाहिजे, तर इनिशियली तर गरजच नाहीये. मग हो नंतर थोडं जसं असं मोठं होत जातं तसं इनिशियली शेवटी कधी किती काही म्हटलं तरी त्याला एखादा पेपर समजा द्यायचा आहे मोठ्या वयामध्ये आणि त्याला परीक्षेच्या दृष्टीने तयारी करायची, तर मग त्यासाठी मग हळूहळू मोल्ड करणं की आता हे तुझं नॉलेज आहे ना हे तू कसं लिहून आणशील, की कसं तू तुझे विचार मांडू शकशील, किंवा याचं ऍप्लिकेशन काय असेल, हे अशा रीत्या त्यांच्या बुद्धीला चालना देणं हे गरजेचं असतं आणि दिस यू कॅन डू इन होम स्कूलिंग. सो दॅट्स द ब्युटी ऑफ इट आणि आय थिंक सो त्या रीत्या करत जावं. आणि बाकी मग तुम्ही फार खूप क्रिएटिव्हली तुमचं एक स्वतःचं करिक्युलम आखू नसाल शकणार, तर यू कॅन ऑलवेज फॉलो द बोर्ड्स. म्हणजे समजा नाही मी SSC बोर्डच फॉलो करणार आहे, SSCची टेक्स्टबुक्स आणावीत आणि मग त्या पद्धतीने शिकवावं. नाही मला IGCSE बोर्ड पाहिजे, IGCSE करा. अजून NCERT पाहिजे, NCERT आणा. NIOS पाहिजे, NIOS करा. सो इट इज युअर चॉईस.
ओके, एक तुझ्या अनुभवात असं काही सांगू शकतेस का, जसं तू एक म्हटलं की फर्मेंटेशन तू आपोआप शिक, म्हणजे या गोष्टी मुलं घरात बघून शिकतात की याला फर्मेंटेशन म्हणतात. एक आपल्यासारखे मुलं जे ट्रेडिशनल स्कूल्स मधनं शिकले आहेत, आपण टिपिकल एक होतं की या परीक्षेत एवढंच येणार, ते आत्ता वाचायचं आणि नंतर विसरून जायचं, आणि हे अशा अनुभवात शिकलेले मुलं यांचं पुढे ते या गोष्टी विसरल्या जात नाहीत असं होतं का? म्हणजे
लक्षात राहतं, बऱ्यापैकी राहतं. एखाद वेळेस काय होईल माहितीये का, एखाद वेळेस शाळेत जाणारी मुलं जी आहेत ते जे परफेक्ट डेफिनेशन देऊ शकतील की ते डेफिनेशन कदाचित देऊ शकणार नाहीत, पण कदाचित जास्ती चांगल्या रीत्या समजवू शकतील. सो हा फरक असेल, पण दॅट विल स्टे फॉर अ लॉंग रन ऑर फॉर एव्हर. कारण जी गोष्ट तू समजवू शकतोस ती गोष्ट तुझ्या परमनंटली डोक्यात राहते. की जे टिपिकली 3 इडियट्सचा जो सीन होता ज्याच्यामध्ये आमिर खान म्हणतो की मशीन म्हणजे काय आहे, तर तो म्हणतो आपल्या आजूबाजूला सगळीकडे आहे, किंवा ते अपडाऊन अपडाऊन तो चेनचं एक झिपचं जे उदाहरण देतो, पण तो सर म्हणतो की पण अरे डेफिनेशन बताओ, कहना क्या चाहते हो, यु नो आखिर कहना क्या चाहते हो. दॅट कॅन हॅपन, डेफिनेटली दॅट कॅन हॅपन विथ अ होम स्कूलर. सो बट त्याला ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज हे, पण अगेन जर होमस्कुलिंग मध्ये जर तुम्ही स्कूलिंगच मेथड रेप्लिकेट केलीत आणि परत तेच जर घासून तुम्ही करणार असाल, म्हणजे ऍज आय सेड की ती जर स्कूल ऍट होम होणार असेल तर यू विल नॉट गेट दीज रिझल्ट्स. ओनली इफ इट इज अ होम स्कूल देन इट विल हॅपन.
म्हणजे आता सध्या जे सगळ्यांचं चालू आहे स्कूल ऍट होम तसं नको.
आपण अगेन म्हणजे आणि असं आहे की मी सगळ्यांना रेकमेंड करणार नाही होम स्कूलिंग, कारण ट्रस्ट मी मी हे आता कितीही शांतपणे हसत खेळत छान तुम्हाला सांगते आहे तरीही आय हॅव हॅड माय शेअर ऑफ टँट्रम्स, माय शेअर ऑफ मेल्टडाऊन्स आणि नाईटमेअर्स, की रात्र झोप लागत नाही असं आणि होतं की मी वेड्यासारखा निर्णय घेतलाय का, की मी हे का करते, कि मला काय गरज पडली आहे असे प्रश्न पडतात. पण नेक्स्ट डे जेव्हा मी माझ्या मुलाचा एक तो एक आनंद बघते किंवा त्याचं एक स्पिरिट बघते आणि ही गो कम्स टू मी आणि सेज की अरे आई चल उठ लवकर आणि मला पुढची गणित शिकव, किंवा आज आपण इलॉन मस्क वाचूया वगैरे, आणि अशी काहीशी नावं फेकतो तो माझ्याकडे आणि तेव्हा आय गो लाईक की नो नो आय एम ऑन द राईट ट्रॅक.
पण मग हे असे असं विचार येण्याचं की का बरं मी हा निर्णय घेतलाय, चूक केली का, याचं कारण काय असतं की तो अभ्यास काम करत नाही म्हणून?
नाही, पीअर प्रेशर हा जस्ट आपलं आतलं मन आहे. आणि आय थिंक सो आपण जसं शाळेत असत, जरी आपण मुलाला एखाद्या शाळेत ठेवलं असेल तरी आपल्या प्रश्न पडतोच ना कधीतरी, की माझा मुलगा नीट करतोय ना, पुढे होऊ शकेल ना, की काही होणार नाही ना. म्हणजे हे जे एक असतं मन, हे सतत मन करत असतो. यामध्ये फरक एवढाच आहे की वी शुड नॉट लेट इट लेट दोज थॉट्स रूल अवर माइंड, किंवा मनात हे येणं चूक नाही की अरे माझ्या मैत्रिणीच्या मुलाला तर असं असं येतोय, माझ्या मुलाला येत नाहीये. पण त्या क्षणी तो विचार आलेला वाईट नाहीये, पण त्याच्या पुढच्या क्षणी जर तो विचार आपण अशा प्रकारे इंटरप्रेट करू की आपल्या मुलाला फोर्स करायला लागणं की अरे तुला का हे येत नाहीये, मग तुझ्या वर्गातल्या बाकीच्या सगळ्या मुलांना जर ते 10 पैकी 10 मिळाले स्पेलिंग्स मध्ये, तुला त्या स्पेलिंग टेस्ट मध्ये फक्त 5च बरोबर आले, तुला आलेच नाहीत, किंवा तुला 2च मार्क मिळाले की तुला 0च मिळाले, तुला स्पेलिंग आलेच नाहीत. सो हे जे एक आहे ना, आय थिंक सो हे कुठेतरी आपल्याला कंट्रोल करायला हवं. सो सिमिलरली मलाही माझे थॉट्स येतात, मलाही माझे विचार येतात, मलाही असं होतं कधी कधी की एम आय डुईंग द राईट थिंग. पण हा आय फील की हे आपण आपल्याला स्वतःला क्वेश्चन करणंही कधी कधी गरजेचं असतं, नाहीतर वी बिकम ओव्हर कॉन्फिडंट की नाही मी कधी चूक करणारच नाही. सो इट्स गुड टू क्वेश्चन युअर सेल्फ, पण ऍट द सेम टाइम त्याची उत्तरं व्यवस्थित शोधणं काढणं आणि टू बी ऑनेस्ट टू अवर ओन सेल्फ इज मोर इम्पॉर्टंट या सगळ्यामध्ये. मग
ओके मस्त. अजून एक प्रश्न मला याच्याबद्दल विचारायचा आहे जो तुझ्या ब्लॉग मध्ये तू दिलेला आहे ऑलरेडी आन्सर, बट स्टील की बऱ्याचदा लोकांना हे असं वाटतं की होमस्कूलिंग करणाऱ्या मुलांचं सोशलायझिंग कसं होत.
ओके बऱ्याच जणांना ही खूप काळजी असते आणि भीती वाटते की इनफॅक्ट आम्ही पण हा निर्णय घेतलेला तेव्हा बऱ्याच जणांचा हा पहिला प्रश्न होता की अरे पण तुझ्या मुलाला मित्र कसे मिळणार. माझा नेहमी हा प्रश्न असतो की तुमच्या मुलांना फक्त शाळेतच मित्र आहेत का, बाकी कुठे मित्रच नाही आहेत का. आपण आणि आपण एका अशा देशात राहतो की जिथे आपल्याकडे अवतीभोवती आपल्या सतत माणसं असतात. अशा देशात राहणाऱ्यांना तर म्हणजे मी समजा आइसलँडला राहत असते आणि मी समजा मुलाला होमस्कूल करायला लागलं असतं आणि मला प्रश्न विचारला असता तर नक्कीच बरोबर आहे, कारण माझ्या अवतीभोवती शेजारी बाजारी हे आवाज नसते आले. लकीली अजूनही आपल्याकडे दरवाजे उघडे असतात, आपल्याकडे शेजारचे पाजारचे इतकी जाग असते आणि आय डोंट थिंक सो हा आपल्याला खरं तर प्रश्नच पडला पाहिजे. पण तरी आन्सरिंग टू दॅट क्वेश्चन, आपण शाळेबाहेरही आपल्याला फ्रेंड्स असतात, बिल्डिंग मध्ये असतील, आजूबाजूला राहणारे असतील, तुमचे नातेवाईक म्हणजे कझिन्स ऑल्सो आर युअर फ्रेंड्स. मी त्या व्यतिरिक्त खेळायला जिथे जिथे जातो, आता माझा मुलगा टेनिस किंवा फुटबॉल किंवा स्विमिंग आणि बास्केटबॉल अशा ठिकाणी खेळायला जायचा, सो तिकडेही त्याचा भरपूर मित्र परिवार होता. आणि आय थिंक यु नो मेकिंग फ्रेंड्स ऑर इंट्रोवर्ट किंवा एक्स्ट्रोवर्ट असणं ही तुमचा पर्सनॅलिटी ट्रेट आहे. दिस इज नथिंग टू डू विथ होम स्कूलिंग ऑर स्कूल नॉट होम स्कूलिंग म्हणजे स्कूल गोईंग. ह्याचं बेस्ट उदाहरण लकीली आमच्याकडे असं झालं की आय एम अ व्हेरी एक्स्ट्रोवर्ट पर्सन, म्हणजे मी मी खूप सतत माणसांमध्ये, मला गप्पा मारायला खूप आवडतात आणि मी माणसांमध्ये असते. त्याच्या विरुद्ध माझा नवरा आहे, म्हणजे ही इज गिव्हन अ चॉईस, तो त्याचा बरा. तो उत्तरही फक्त हो नाही मध्ये देईल आणि तो विषय तिथे संपतो. सो सो आय ऑलवेज गिव्ह दॅट उदाहरण की म्हणजे आम्ही दोघेही शाळेत गेलेलो आहोत पण इतके वेगळे आहोत. जसं आपण जेव्हा दहावी आपण जेव्हा एका वर्गात असतो होतो, आपण जर शाळेतलं आपलं रिकॅप मध्ये आठवलं तर आपल्या वर्गामध्ये जी काय 40, 50, 60, मी किंग जॉर्ज मध्ये होते, आमच्या वर्गामध्ये एका 80 मुलं होती. सो 80 जेव्हा मुलं होती आमच्या वर्गामध्ये, सो प्रत्येक मूल वेगळं होतं. एक मूल गप्पिष्ट होतं, तर दुसरं मूल असं होतं की माझ्या अवतीभोवती एवढी मुलं आहेत पण मला कोणाशी बोलायचंच नाहीये. सो दॅट वॉज हिज चॉईस. आणि सो दिस इज नथिंग टू डू विथ स्कूलिंग ऑर होम स्कूलिंग. आणि त्या व्यतिरिक्त आता होमस्कुलिंगच्या कम्युनिटीजही बऱ्याच वाढत आहेत आणि देर आर मेनी पीपल हु आर कमिंग टुगेदर अँड स्टडींग, असेही प्रकार आहेत. किंवा तू एक विषय शिकवतोय, मी एक विषय शिकवतोय, असंही होतं.
बरोबर.
सो इट इज अ ग्रोईंग कम्युनिटी. सो फक्त होमस्कुलिंग करणारे पेरेंट्सही एकमेकांमध्ये आपापसात भेटतात, ती मुलं भेटतात, बोलतात, असंही होत असतं. तीही फ्रेंड सर्कल, तेही फ्रेंड सर्कल आहे. आणि इनफॅक्ट होमस्कुलिंगच्या मुलांचा अजून एक बेनिफिट असा आहे की शाळेमध्ये जाऊन जाऊन आपल्याला एकच सवय लागते की आपण आपल्याच वयाच्या मुलांशी फक्त बोलायला लागतो. समहाव आपल्याला आपण आपल्यापेक्षा वयाच्या खूप मोठे किंवा आपल्यापेक्षा वयाने खूप लहान मित्रपरिवार आपण कमी बनवायला लागतो समहाव. वेरॅज होमस्कुलिंगमध्ये कसं होतं की यू बिकम फ्रेंड्स अक्रॉस एज ग्रुप्स, विच इज व्हेरी गुड, आय थिंक विच इज फॅन्टॅस्टिक. कारण असं नाहीये की तू 9 वर्षाचा आहे तर तू 8, 9, 10 याच एज ग्रुपशी बोल. 9 वर्षाचा आहेस, यू कॅन हॅव फ्रेंड्स फॉर 14. आणि आज माझ्या मुलाला, मुलाचे मेजॉरिटी फ्रेंड्स जे आहेत ते एक तर 12, 13, 14 वयोगटात आहेत किंवा एकदम लहानही आहेत, 5, 6, 7 वर्षाचे आहेत. सो आय थिंक दॅट वुडंट हॅव बीन पॉसिबल इफ इट वॉज अ स्कूल. सो येस,
राईट, ओके. अमृता, एक आपल्या पुढच्या राऊंड कडे येण्याच्या एक लास्ट प्रश्न विचारतो की या कम्युनिटीज बद्दल तू आता बोललीस, त्या कम्युनिटीज आता यांना कोणाला कनेक्ट करायचं असेल तर कसं होऊ शकतो, कोणाला जॉईन करायचं असेल या कम्युनिटीज?
फेसबुक वरती हे ग्रुप्स आहेत, फेसबुक वरती पेजेस आहेत, ग्रुप्स आहेत. इंडियन होमस्कुलर्स कम्युनिटी मध्ये देर इज इंडियन होमस्कुलर्स कम्युनिटी, प्रत्येक स्टेटच्या आहेत, सिटीजच्या आहेत, अगदी मुंबई, पुणे, बँगलोर, चेन्नई याच्या इकडे पण आहेत, हैदराबाद. सो बऱ्याच कम्युनिटीज आहेत आणि ते फेसबुकवरही आहेत,
ओके.
व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत,
ओके. आपण नेक्स्ट राऊंड कडे वळूया. आता एका वाक्यात उत्तरं द्यायची आहेत.
बर.
एक भाषा, भारतीय किंवा विदेशी, जी शिकायला खूप सोपी आहे आणि कोणाला शिकायची असेल तर तिच्यापासून सुरुवात करू शकतो.
जपानी.
ओके. एक भाषा जी खूप अवघड वाटली तुला, तू शिकलेल्या भाषांपैकी जी खूप अवघड वाटली पण ती शिकायला खूप मजा आली किंवा ती शिकल्यानंतर खूप फायदा झाला.
रशियन.
ओके. आणि एक पुस्तक जे तू वाचलंयस आणि ते तू रेकमेंड करशील की प्रत्येकाने वाचायला पाहिजे.
युवाल नो हरारी. ओके. युवा इंग्लिश मधले युवाल नो हरारीची तीनही पुस्तकं, सेपियन्स, होमोदिओस आणि 21 लेसन्स फॉर द 21st सेंचुरी, हायली रेकमेंडेड.
मृता, एक शेवटचा हायपोथेटिकल प्रश्न विचारतो आता.
ओके.
की उद्या समजा संध्याकाळी 8 वाजता तुला दूरदर्शनवर बोलवलं आणि भाईओ और बहनो आणि त्याच्यानंतर 130 कोटी लोक भारतीयांना काहीतरी पॉझिटिव्ह मेसेज तुला द्यायला सांगितला, तू काय सांगशील?
बापरे. मी मेसेज असा देऊ इच्छिते या तुझ्या प्लॅटफॉर्मद्वारे की मित्रो, तुम्ही मित्र आणि मैत्रिणी, मैत्रिणींनो असं म्हणूया आपण. कसं आहे की आज आपल्याकडे हातामध्ये एक सुंदर असं हत्यार आहे. हत्यार अशासाठी म्हणेन की ते जे गॅजेट आहे, तो जो एक फोन आहे, ती टेक्नॉलॉजी जी आपल्या हातात आहे, इट्स अ व्हेरी पॉवरफुल वेपन. वेपन, हत्यार. कारण जर तुम्ही त्याचा चुकीचा वापर केलात तर इट इज टेरिबल, इट इज, इट कॅन बी डिव्हॅस्टेटिंग. पण इट इज सो पॉवरफुल की तुम्ही ऍक्च्युली स्वतःला जगाचं कुठलंही शिक्षण स्वतःला देऊ शकता, घर बसल्या तुम्हाला पाहिजे ते शिकू शकता, तुम्ही कोणापर्यंतही पोहोचू शकता, तुम्ही तुमचे बिझनेसेस डेव्हलप करू शकता, तुम्ही बऱ्याच गोष्टी करू शकता. सो आय वुड से यूज दॅट वेपन वाईजली. आणि प्रत्येकाने म्हणजे असं म्हणण्याऐवजी की तो काय फेसबुकवर पडलेला असतो हे म्हणण्याऐवजी मी फेसबुकवर पडून त्या फेसबुकचा वापर माझ्यासाठी कसा बेनिफिशियल करेन. हो, मार्क झकरबर्गनी पैसे छापले, पण मार्क झकरबर्गनी कसा तो ऍप डेव्हलप केला आणि कसं आज जगाला त्याच्यावरती अवलंबून केलाय, पण त्याच्यामधनं आपल्याला स्वतःला काय फायदा आपण मिळवू शकतोय, त्यामधनं मी माझे कसे बिझनेसेस डेव्हलप करू शकते. मी घरात जर जेवण करणारी असेल तर हाऊ आय कॅन मेक माय ब्लॉग्स, हाऊ आय कॅन रीच पीपल, हाऊ आय कॅन मेक माय कुकरी शोज, और हाऊ आय कॅन, आज मला कोणाच्या मीडियासाठी कोणावरती अवलंबून राहायचं नाहीये, आय कॅन रीच टू मासेस थ्रू दॅट गॅडजेट. सो आय वुड से use that weapon wisely, and that is the only message I would like to give, not just to our Indians but anyone in the world, especially the youth, especially the younger lot. Definitely
mast. Amruta, tu veyat vey kadun ithe alis, aapla saganshi gappa marla, khup maja ali tujyashi bolun. आणि तुझ्या बिल्डिंग शेड बनत आली. थँक्यू थँक्यू
धन्यवाद फॉर इनवाइटिंग.
धन्यवाद मित्रांनो हा एपिसोड ऐकल्याबद्दल.
मला खात्री आहे अमृता लँग्स बरोबरच्या या गप्पा तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील.
तुम्हाला हा एपिसोड आवडला तर प्लीज नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपला या पॉडकास्ट इन्स्पिरेशन कट्ट्याला. आणि प्लीज मला मेसेज करा फेसबुक इंस्टाग्राम @ इन्स्पिरेशन कट्टा यावर. पुन्हा भेटूया पुढच्या वेळेस नवीन पाहुण्यांसह. तोपर्यंत बाय बाय.